मिया एक लड़की है।
मिया इस्ट ein Mädchen।
वो 7 साल की है।
Sie ist 7 Jahre alt।
मिया कनाडा से आती है।
मिया kommt aus Kanada।
आज स्कूल का पहला दिन है।
Heute ist der erste Schultag।
मिया नए दोस्तों को बनाने के लिए उत्साहित है।
मिया ist aufgeregt, neue Freunde zu finden।
मिया एक लड़की को देखती है।
मिया sieht ein Mädchen।
लड़की एम्मा है।
Das Mädchen ist Emma।
एम्मा कहती है, नमस्ते मिया।
Emma sagt, hallo Mia।
मिया मुस्कुराती है और जवाब देती है, नमस्ते।
मिया lächelt und antwortet, hallo।
मिया और एम्मा सबसे अच्छी दोस्त बन गई हैं।
मिया und Emma werden beste Freunde।
वे खुश हैं।
Sie sind glücklich।
मिया अधिक मित्र बनाती है स्कूल में।
मिया macht mehr Freunde in der Schule।
मिया बहुत खुश है।
मिया ist sehr glücklich।
टॉम सुबह जल्दी जगता है।
Tom wacht früh am Morgen auf।
वो नहाता है और कपड़े पहनता है।
Er nimmt eine Dusche und zieht sich an।
फिर वो रसोई में जाता है।
Dann geht er in die Küche।
टॉम जल्दी नाश्ता बनाता है।
Tom macht schnell Frühstück।
नाश्ते के बाद वो अपने अपार्टमेंट छोड़ता है।
Nach dem Frühstück verlässt er seine Wohnung।
टॉम बस स्टॉप तक चल रहा है।
Tom geht zur Bushaltestelle।
वो अपने दोस्त सारा को देखता है।
Er sieht seine Freundin, Sarah।
वे बातचीत करते हैं जबकि बस का इंतजार करते हैं।
Sie plaudern, während sie auf den Bus warten।
बस समय पर पहुंचती है।
Der Bus kommt pünktlich।
वे बस में चढ़ते हैं और सीटें पाते हैं।
Sie steigen in den Bus ein und finden Plätze।
टॉम एक किताब पढ़ता है सवारी के दौरान।
Tom liest ein Buch während der Fahrt।
वे कुछ समय बाद शहर के केंद्र तक पहुंचते हैं।
Sie erreichen das Stadtzentrum nach einiger Zeit।
टॉम कई दुकानों और कैफे को देखता है।
Tom sieht viele Geschäfte und Cafés।
वो कॉफी खरीदने का फैसला करता है।
Er entscheidet, Kaffee zu kaufen।
टॉम अपने कॉफी का आनंद लेता है जबकि वो बाहर बैठा है।
Tom genießt seinen Kaffee, während er draußen sitzt।
उसकी कॉफी के बाद काम करने का समय है।
Nach seinem Kaffee ist es Zeit zu arbeiten।
एलेक्स और जॉर्डन बचपन से सबसे अच्छे दोस्त थे।
Alex und Jordan waren beste Freunde seit der Kindheit।
वे एक ही पड़ोस में रहते थे और एक ही स्कूल गए।
Sie lebten in der gleichen Nachbarschaft und gingen zur gleichen Schule।
उन्होंने एक साथ कई यादें साझा की, स्कूल परियोजनाओं से लेकर जन्मदिन की पार्टियों तक।
Sie teilten viele Erinnerungen miteinander, von Schulprojekten bis zu Geburtstagsfeiern।
उनकी दोस्ती वर्षों में और मजबूत हुई, खासकर कठिन समय में।
Ihre Freundschaft wurde über die Jahre besonders in schwierigen Zeiten stärker।
जब भी उनमें से कोई किसी समस्या का सामना करता, दूसरा हमेशा मदद के लिए वहां होता।
Wann immer einer von ihnen einem Problem gegenüberstand, war der andere immer da, um zu helfen।
अच्छे समय में उन्होंने एक दूसरे की उपलब्धियों का जश्न मनाया।
In guten Zeiten feierten sie die Errungenschaften des anderen।
वे पार्टियों में मजा करेंगे और साथ में हंसेंगे।
Sie hätten Spaß auf Partys und würden zusammen lachen।
उनका बंधन खास था, विश्वास और समझ पर बना था।
Ihre Bindung war besonders, aufgebaut auf Vertrauen und Verständnis।
उन्हें पता था कि वे एक दूसरे पर भरोसा कर सकते हैं, चाहे कुछ भी हुआ।
Sie wussten, dass sie aufeinander zählen konnten, egal was geschah।
ये दोस्ती एक खजाना थी, कम्फर्ट और खुशी का स्रोत।
Diese Freundschaft war ein Schatz, eine Quelle des Trostes und der Freude।
सच्चे दोस्त बहुत कम होते हैं और हमेशा की तरह देखभाल की जानी चाहिए।
Wahre Freunde sind selten und sollten immer geschätzt werden।
एक हलचल भरे शहर में दो कंपनियां प्रमुख तकनीकी नवोन्मेषक का खिताब हासिल करने के लिए प्रतिस्पर्धा कर रही थीं।
In einer lebhaften Stadt stritten sich zwei Unternehmen um den Titel des führenden Tech-Innovators।
टेकिनोविट ने अपने नए आई डिवाइस को लॉन्च किया, अप्रत्याशित क्षमताओं का वादा करते हुए।
TechInnovate hat sein neues Key-Gerät auf den Markt gebracht und verspricht beispiellose Fähigkeiten।
Rival Corp ne launch ke bare mein suna aur turant apne project par kaam karna shuru kiya।
Rival Corporation hörte von dem Start und begann sofort mit der Arbeit an ihrem eigenen Projekt।
Unki viksit ki gayi takneek rojmarra ki zindagi mein kranti la sakti hai।
Die Technologie, die sie entwickelten, könnte das tägliche Leben revolutionieren।
हालांकि गोपनीयता और सुरक्षा के बारे में नैतिक चिंताएं उठी।
Allerdings traten ethische Bedenken hinsichtlich der Privatsphäre und Sicherheit auf।
कंपनियों ने इन नैतिक दुविधाओं को संबोधित करने के लिए बैठकें आयोजित की।
Die Unternehmen hielten Besprechungen, um diese ethischen Dilemmata zu adressieren.
जब वे समय के खिलाफ दौड़ रहे थे, दोनों टीमों ने दबाव का अनुभव किया.
Als sie gegen die Zeit rasten, erlebten beide Teams den Druck.
आखिर में, वो कंपनी जो सफल हुई थी, बाजार में नेतृत्व करने का अवसर पाएगी.
Am Ende wird das Unternehmen, das erfolgreich war, die Möglichkeit haben, den Markt zu führen.
उनके कार्यों के परिणाम तकनीकी के भविष्य को आकार देंगे.
Die Folgen ihrer Handlungen würden die Zukunft der Technologie gestalten.
अंततः, विजेता नए मानक स्थापित करेगा तकनीक उद्योग में.
Letztendlich würde der Gewinner neue Maßstäbe in der Tech-Industrie setzen.
Dr. Samantha Green ne Mahadvipon ke beech ek advitiya yatra par nikalne ka sahas kiya taki nyay ke bahuparkari swabhav ka pata lagaya ja sake.
Dr. Samantha Green begann eine außergewöhnliche Reise über Kontinente, um die facettenreiche Natur der Gerechtigkeit zu erkunden.
Uska pehla stop Japan mein tha, jahan wo samuday aur kanun ke jatil santulan se mantramugdha ho gayi.
Ihr erster Halt war in Japan, wo sie von dem komplizierten Gleichgewicht von Gemeinschaft und Recht fasziniert war.
Tokyo ki jeevan sadkon mein usne dekha ki nyayik pranali sanskritik mulyon ke sath kaise intertwined ek advitiya roop ki nyay paida karti hai.
In Tokios lebhaften Straßen witnessete sie, wie das Justizsystem mit kulturellen Werten verwoben war und eine einzigartige Form der Gerechtigkeit schuf.
तेज विपरीत में उसकी यात्राएं उसे संयुक्त राज्य अमेरिका ले गईं, जहां कानून अक्सर व्यक्तिगत अधिकारों को सामुदायिक जिम्मेदारियों पर महत्व देता है.
Im krassen Gegensatz dazu führten ihre Reisen sie in die Vereinigten Staaten, wo das Gesetz oft individuelle Rechte über gemeinschaftliche Pflichten stellte.
वहां रहते हुए उसने कानूनी विशेषज्ञों और सामुदायिक नेताओं के साथ बातचीत की, न्याय पर विभिन्न दृष्टिकोण इकट्ठा किए.
Während sie dort war, hat sie sich mit Rechtsexperten und Community-Führern beschäftigt, um verschiedene Perspektiven zur Gerechtigkeit zu sammeln.
विद्वानों ने इस बारे में बात की कि कैसे विभिन्न ऐतिहासिक संदर्भों ने कानूनी सिद्धांतों की व्याख्या को प्रभावित किया.
Die Gelehrten sprachen darüber, wie unterschiedliche historische Kontexte die Auslegung rechtlicher Prinzipien beeinflussten.
अंततः, उसकी शोध ने न्याय की एक कंबल का अनावरण किया, ये दर्शाते हुए कि विभिन्न संस्कृतियां सामूहिक बनाम व्यक्तिगत अधिकारों को कैसे प्राथमिकता देती हैं.
Letztendlich enthüllte ihre Forschung ein Wandteppich der Gerechtigkeit, der zeigt, wie verschiedene Kulturen kollektive und individuelle Rechte priorisieren.
इस प्रकार, उसकी रोमांचों के माध्यम से, उसने वैश्विक न्याय सिस्टम और उनमें मौजूद समृद्ध विविधता की व्यापक समझ को बढ़ावा दिया.
Somit förderte sie durch ihre Abenteuer ein umfassendes Verständnis von globalen Justizsystemen und der reichen Vielfalt innerhalb dieser.
Besuchen Sie unsere App unter synapselingo.de.